आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
एसबीआयचा खोटारडेपणा आणि गव्हर्नरची मनमानी उघड झाली आहे। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। इलेक्टोरल बॉन्ड्सपासून ते पंतप्रधानांच्या पत्रापर्यंत तुमच्या व्हॉट्सॲपवर दिसणारे मोदी सरकार आणि त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल घटनात्मक नियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन करताना पकडले गेले आहेत। विकसित भारतासाठी पंतप्रधानांचे पत्र आता पाठवले जाणार नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे। त्याचे वितरण थांबवले आहे। हे पत्र पाठवण्याची कल्पना कोणाची होती असा प्रश्न कोणीही विचारणार नाही किंवा ते कधी उघड होणार नाही। याबाबत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने तक्रारी केल्या होत्या। हे चुकीचे आहे हे भाजपलाच कळले नाही का? तसे झाले नसावे, तक्रार का केली नाही? जे घडले ते चुकीचे आहे आणि ते पुन्हा होणार नाही असे विधान जारी केले पाहिजे। आता स्टेट बँकेच्या खोटेपणाकडे लक्ष देऊ। पुढे आपण तामिळनाडूच्या राज्यपालांशी चर्चा करू। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तथ्य तपासणीवर घातलेली बंदी। या संपूर्ण काळात सरकार स्वतःच्या फायद्यासाठी माहिती आणि संस्थांची कशी फेरफार करत आहे हे तुम्हाला दिसेल। त्यांचे नाव बरोबर लक्षात ठेवा, स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खैरा। आज त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिज्ञापत्र दाखल केले। बँकेने आता खरेदी केलेल्या आणि रिडीम केलेल्या बॉन्डचे अल्फान्युमेरिक क्रमांक दिले आहेत। बँकेने या कामासाठी 4 महिन्यांची विनंती केली असताना इतक्या लवकर ही माहिती कशी दिली? स्पष्टपणे कोणीतरी संरक्षित केले जात होते, कोणीतरी लपवले जात होते। स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक देणगी रोख्यांची माहिती देण्यासाठी 4 महिन्यांची आवश्यकता असल्याबद्दल खोटे बोलल्याचे स्पष्ट झाले आहे। सर्वोच्च न्यायालयाने दबाव आणल्यानंतर सर्व माहिती तातडीने सादर करण्यात आली। या महत्त्वपूर्ण खोट्याचा पर्दाफाश झाला आणि आणखी एक खोटारडेपणाचा प्रचार केला जात आहे। सर्वाधिक देणगी भाजपने नव्हे तर विरोधकांकडून मिळाली। 56% देणग्या मिळालेल्या पक्षाचा दावा आहे की त्यांना सर्वात कमी मिळाले। आज सर्वोच्च न्यायालयात स्टेट बँक ऑफ इंडियाला लागू करण्यात आलेल्या या छाननीचे निर्देश तामिळनाडूचे गव्हर्नर R.N. Ravi यांनाही देण्यात आले। जर सर्वोच्च न्यायालयाला राज्यपालांना राज्यघटनेचे पालन कसे करावे याविषयी निर्देश द्यायचे असतील आणि राज्यपालांनी त्यांच्या सूचनांचे उल्लंघन केले, तर भारतीय लोकशाहीला असलेल्या गंभीर धोक्यांबाबत आपण अत्यंत सतर्क आणि अधिक सतर्क असले पाहिजे। आज कोर्टात सरन्यायाधीशांनी असा सवालही केला की वकील साहेब, राज्यपाल जर संविधान पाळत नसतील तर सरकार काय करते? राज्यघटनेच्या निर्देशांची अवहेलना करणाऱ्या या राज्यपालाला पंतप्रधान ताबडतोब पदच्युत करतील अशी अपेक्षा आपण करू शकतो का? तथापि R.N. Ravi गैरवर्तनाची ही पहिलीच घटना नाही असे सुचवते की त्याला कायमचे संरक्षण दिले जाते। राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात पण निर्णय सरकारच घेते। मग त्या सरकारने नेमलेल्या राजांनी संविधानाचे पालन केले नाही तर काय करायचे? आज आपण जे पाहतो आहोत त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेस आपल्या कालखंडाचा विसर पडली आहे असाच प्रतिसाद किती दिवस मिळणार? तामिळनाडूचे राज्यपाल R.N. Ravi यांचे हे एकमेव कृत्य नाही ज्यासाठी त्यांना आज फटकारले आहे। आधी कोर्टाने काय सांगितले याचा विचार करा, त्यानंतरच या विषयावर अधिक चर्चा करू। भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी अॅटर्नी जनरल R.Venkatramani यांना सांगितले आणि क्वोट, श्री अॅटर्नी जनरल, तुमचे राज्यपाल काय करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि राज्यपाल म्हणतात की ते त्यांना शपथ देणार नाहीत। आम्हाला काही गंभीरपणे वागावे लागेल। निरीक्षण कृपया तुमच्या राज्यपालांना कळवा, आम्ही त्यावर गंभीरपणे विचार करू। आणि क्वोट आणि क्वोट, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर मंत्र्याला पुन्हा नियुक्त करणे हे घटनात्मक नैतिकतेच्या विरुद्ध असेल असा दावा राज्यपाल कसा करू शकतात? आणि क्वोट, मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB Pardiwala आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर तामिळनाडू सरकारच्या खटल्याची सुनावणी सुरू होती। या प्रकरणात आमदार K. Ponnamudi यांचा समावेश होता, ज्यांची मंत्रीपदी नियुक्ती होणार होती। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली परंतु न्यायालयाने आमदाराच्या शिक्षेला स्थगिती देऊनही राज्यपालांनी शपथ देण्यास नकार दिला. अशी आहे परिस्थिती. मंत्र्याला शपथ द्यावी लागते आणि त्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत राज्यपालांना सूचना देण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे देश चालवला जात आहे. कशाचीही चिंता नाही. भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांच्या वर्तनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी अॅटर्नी जनरलला सांगितले आणि क्वोट, श्री ए जी, या प्रकरणात राज्यपालांच्या वागणुकीबद्दल आम्हाला गंभीर चिंता आहे. आम्हाला न्यायालयात ते मोठ्याने बोलायचे नाही, परंतु आता तुम्ही आम्हाला ते मोठ्याने बोलण्यास भाग पाडत आहात. हा मार्ग नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शिक्षेला स्थगिती दिली तेव्हा राज्यपालांना हे सांगण्याचा अधिकार नाही की ज्यांनी त्याला सल्ला दिला नाही त्याला कायद्यानुसार योग्य सल्ला द्या. आता राज्यपालांना सूचित करणे चांगले होईल की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली तेव्हा कायद्याने मार्ग काढावा लागेल. काय होत आहे ते तुम्हीच बघा. 5 किलो मोफत धान्यामध्ये भारताचे भवितव्य दडलेले नाही. जर त्याच्या संस्था संविधानानुसार काम करत नसतील तर ते चांगले होणार नाही. जेव्हा हे घडले आहे तेव्हा अशावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यपालांना इशारा दिल्याचे, राष्ट्रपती भवनातून सूचना दिल्याचे तुम्ही पाहिले आहे का? सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्यपालांबाबत अनेक कडक सूचना दिल्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल कायद्याला मान्यता देत नाहीत. विधेयक मंजूर होऊन अनेक महिने त्यांच्याकडे होऊन आहे. हे बहुतांशी विरोधी पक्ष शासित राज्यांमध्ये घडते. हा लोकशाही मार्ग आहे का? न्यायालयाला ते चुकीचे वाटले आहे. आता मार्च 22 रोजी राज्यपाल आर एन रवी यांनी असे का केले याचे उत्तर अटर्नी जनरल सुप्रीम कोर्टात देतील. आर एन रवीला इतकं धाडस कुठून येतं आणि असंवैधानिक काम करायला त्याला कोणाकडून संरक्षण मिळतं? मंत्र्याला शपथ देतील की नाही हे नाकारणारा राज्यपाल कोण आहे? साहजिकच असे होत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले की आमदार पोनमुडी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षेला स्थगिती असताना राज्यपाल त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यापासून कसे रोखू शकतात? तामिळनाडू सरकारच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत होते. ते म्हणाले की 75 वर्षांच्या इतिहासात राज्यपालांनी मंत्रिपदाची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार काम करण्यास नकार दिल्याची अभूतपूर्व घटना आहे. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने याधीच राज्यपालांना विधेयके प्रलंबित ठेवून एकत्रितपणे राष्ट्रपतींकडे पाठवण्याचे कठोर आदेश दिले आहेत. जेव्हा शिक्षेला स्थगिती दिली जाते, त्याच्या अपात्रतेला स्थगिती दिली जाते, तेव्हा पोनमुडीचा दर्जा आपोआप बहाल होतो. मग पुन्हा शपथ घेण्याची काय गरज होती? हे काही पहिले प्रकरण नाही. जून 2023 ईडीने तामिळनाडू सरकारचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना अटक केली. अजून शिक्षा झालेली नाही, पण त्याला अटक होताच राज्यपालांनी मंत्र्याला स्वतःहून बडतर्फ करून आपला आदेश जाहीर केला. राज्यपाल कसे बरखास्त करू शकतात यावर गदारोळ झाला. त्यानंतरच गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केला आणि राज्यपालांनी आपला निर्णय मागे घेतला. न्यायमूर्ती ए सोका आणि उज्ज्वल भुयान यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना सांगितले की राज्यपाल एखाद्या मंत्र्याला तेव्हाच हटवू शकतात जेव्हा राज्य मंत्रिमंडळाने तसा सल्ला दिला असेल. उच्च न्यायालयानेही हाच निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचेही मत होते की राज्यपाल स्वतःच्या मर्जीने मंत्र्याला बडतर्फ करू शकत नाहीत. अशी ही दुसरी घटना आहे. कुणालाही न विचारता मंत्र्याला बडतर्फ करतात आणि कुणालाही शपथ देण्यास नकार देतात. राज्यपाल आर एन रवी या पदासाठी पात्र व्यक्ती नाहीत हे पुरेसे नाही का? तेव्हा त्याला बाद करायला हवे होते. जर तसे नसेल तर त्याला आता बडतर्फ करावे. संवैधानिक संस्था निःपक्षपातीपणे काम करत आहेत याची खात्री त्यांच्या आचरणातून मिळते का? अहवाल नोव्हेंबर 2023 आहे. आर एन रवी पास झालेल्या 10 विधेयकांवर बसले. नोव्हेंबर 20 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांना संबोधित करून त्यांनी 3 वर्षांसाठी एक विधेयक रोखून धरले आहे. न्यायालयाने म्हटले की विधानसभेने विधेयक पुन्हा मंजूर केल्यावर राज्यपालांनी ते मंजूर करणे आवश्यक आहे, कारण पुन्हा पास केलेले विधेयक नाकारणे परवानगी नाही. ही घटना फेब्रुवारी 2024 नोंदवली गेली. तामिळनाडू विधानसभेच्या पहिल्या सत्रादरम्यान राज्यपाल आर एन रवी यांनी भाषणापूर्वी आणि नंतर राष्ट्रगीत वाजवण्याची त्यांची सूचना वगळल्याचे कारण देत सरकारने तयार केलेले अभिभाषण वाचण्यास नकार दिला. भाषणातील अनेक भागांशी असहमत असल्यामुळे वस्तुस्थिती आणि नैतिक आधारावर त्यांनी भाषण वाचण्यास असमर्थता व्यक्त केली. आपले मत मांडल्याने घटनात्मक शिष्टाचाराचा भंग होईल असे ठामपणे सांगून त्यांनी आपले भाषण संपवले, जे नंतर वक्त्याने तमिळमध्ये वाचले. ही घटना राज्यपालांच्या राज्यघटनेच्या पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, कारण ते घटनात्मक आदेशांऐवजी वैयक्तिक निर्णयावर काम करताना दिसतात. आपली खाती बंद केल्याचा काँग्रेस पक्षाच्या अलीकडील आरोपामुळे वादात भर पडली. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत भारतातील लोकशाहीच्या स्थितीचे समर्थन केले. तथापि सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल R.N. रवी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या घटनात्मक पालनावर शंका निर्माण झाली आहे. रविशंकर प्रसाद यांचा न्यायव्यवस्थेबद्दलचा अभिमान त्यांना रातोरात कायदामंत्री बदलणे आणि किरेन रिजिजू यांची हकालपट्टी यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला हवे. राज्यपाल R.N. रवी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेली टिप्पणी अभिमानाची हमी देत नाही, परंतु राज्यपालांना शरमेने हटवावे असे सुचवते. संवैधानिक संस्थांच्या स्थितीवर चर्चा करणे भारताच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, बदनामीकारक नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाचा कथित खोटारडेपणा, मोदी सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या गव्हर्नरांच्या असंवैधानिक कृती आणि सरकारचे असंवैधानिक कायदे लोकशाही तत्वांचा अवमान दर्शवतात. IT कायद्यात सुधारणा करून फॅक्ट चेक युनिट FCU स्थापना, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने नियम दुरुस्ती 2023 आव्हानांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे, ही पत्रकार आणि युट्यूबर्ससाठी एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. सरकारच्या विधानांची विश्वासार्हता आणि चुकीची माहिती संबोधित करण्यासाठी FCU भूमिका, विशेषत जेव्हा मंत्र्यांकडून दिशाभूल करणारी विधाने येतात तेव्हा शंकास्पद आहे. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने नकार देऊनही मोदीजींनी युक्रेन युद्ध संपवल्याचा दावा करणारा भाजपचा प्रचारात्मक व्हिडिओ आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल निवडणूक आयोगाकडे काँग्रेसच्या तक्रारी चुकीच्या माहितीचा सामना करण्याच्या आव्हानांना अधोरेखित करतात. ही परिस्थिती घटनात्मक अखंडता राखण्याची गुंतागुंत आणि कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्त्व स्पष्ट करते. सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या आणि क्वोट, मंत्री एक अतिशय दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करत आहेत. न्यायालयाने 2G प्रकरणात कोणालाही दोषी ठरवून याआधीच निर्दोष मुक्त केले आहे. 10 वर्षांनंतर असा दिशाभूल करणारा व्हिडिओ का प्रसारित केला जात आहे? आयोगाने ते काढून टाकावे अशी आमची अपेक्षा आहे. हा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता ज्यात दावा केला गेला होता की मोदींनी एक युद्ध थांबवले आहे आणि ते बंद केले जावे कारण त्यात सैन्याचा वापर केला जात आहे. आम्ही तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती केली आहे व्हॉट्सॲपद्वारे एक पत्र आणि त्यावर कारवाई केली जाईल असे मोदींच्या हमीसह अश्लील पोस्टस काढून टाकल्या आहेत, त्यावर आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या खासदार शोभा यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधानच वारंवार आक्षेप घेत आहेत, त्यातील काही बाबींची दखल घेतली गेली आहे अशी आशा आहे. लेव्हल प्लेईंग फील्ड नसल्यामुळे खोटे पसरवले जात आहे. आयोगाने दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे आणि क्वोट, भ्रामक विधान असो किंवा व्हिडिओ, जर सरकारला तपास करण्याचा अधिकार असेल तर ते नेहमीच स्वतःचे व्हिडिओ प्रमाणित करेल आणि पत्रकाराच्या अहवालाला खोटे ठरवेल. असंख्य मंत्र्यांनी मोदीजी असल्याचा खोटा दावा केला. युक्रेनचे युद्ध थांबवणे हे मंत्र्यांचे काम नव्हते की असे विधान चुकीचे होते का? PIBची तथ्य तपासणी कधीही निष्पक्ष असू शकते का? 6 एप्रिल 2023 रोजी मंत्रालयाला तथ्य तपासणी मागे घ्यावी लागली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने IT नियमांमध्ये सुधारणा केली, ज्या अंतर्गत केंद्र सरकारने तथ्य तपासणी युनिट तयार केले. वकील अपार गुप्ता यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याचे धोके तपशीलवार मांडले आहेत. हे स्पष्ट करते की हा विभाग कोणतीही ऑनलाईन टिप्पणी, बातम्या किंवा सरकारी अधिकारी किंवा मंत्रालयांबद्दलची टिप्पणी कशी ओळखू शकतो आणि ती काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया कंपनीशी संपर्क साधू शकतो. खोट्या किंवा चुकीच्या बातम्या कशा आहेत हे नियम स्पष्ट करत नाहीत किंवा सुनावणी कुठे होईल किंवा स्पष्टीकरण कसे जारी केले जातील याची माहितीही ते देत नाहीत. यावर कॉमेडियन कुणाल कामरा आणि एडिटर गिल्ड कोर्टात गेले. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे, जिथे सरकारने सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियम लागू करणार नसल्याचे सांगितले. तथापि सरकारने मार्च 20 रोजी राजपत्रात नियम पुन्हा प्रकाशित केले. कुणाल कामरा, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि असोसिएशन ऑफ इंडियन मॅगझिन्स यांनी या नियमांवर बंदी घालण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून नियमांना आव्हान दिल्याने गंभीर घटनात्मक प्रश्न निर्माण होतात. उच्च न्यायालय 2023 सुधारित नियम 3(1)(b)(v) चा अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर होणारा परिणाम तपासेल. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. आज सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्या गव्हर्नरपासून स्टेट बँकेपर्यंत संस्था किती प्रमाणात घटनात्मक मर्यादांचे पालन करत आहेत हे अधोरेखित करतात. 2024 निवडणूक केवळ पंतप्रधान निवडण्यापुरती नाही, हे संवैधानिक मूल्यांचे जतन आणि रक्षण करण्याबद्दल आहे, हे लक्षात ठेव. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.